सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहे मराठी रंगभूमीचा मराठी सिनेमाचा सुपरस्टार सिद्धार्थ जाधव. जाधव जाधव
आणि मी ज्याच्यावर बोलतोय तो बेस्ट रेडिओ जॉकी संग्राम. अरे संग्राम बोलतो, पुणेकर चालतो, डोलतो, सगळं होत.
मित्रा
तुझं पहिलं म्हणजे तुझं अभिनंदन यार, की तुझ्या शोला अवॉर्ड मिळाला, तुला बेस्ट रेडिओ जॉकीचा अवॉर्ड मिळाला. खूप चांगली गोष्ट आहे यार. अवॉर्ड मिळणं एक वेगळी पोचपावती असते आणि तू उत्तम काम करतोस आणि त्याला आणखी एक चार चांद लागले त्याबद्दल. खरंच यार, खरंच तू सुपर तुझ्या आयुष्यातला.
वा वा वा, थँक्यू व्हेरी मच मित्रा. खूप मला पैसे वगैरे खर्च करावे लागले, गुंड पाठवावे लागले त्या जजेसच्या घरी, पण ठीक आहे. शेवटी ऑल्स वेल दॅट्स डन वेल, म्हणजे एंड्स वेल.
बेसिकली तू ज्या पद्धतीचा शो करतोस किंवा ज्या पद्धती लोकांना खेळून ठेवतोस, मी नेहमीच म्हणतो यार, हे तुमचं कौतुकच आहे की एका रूम मध्ये बसून एका माईक समोर असं बोलायचं आणि जिथे लोकांना कन्व्हिन्स करायचं की तो आपल्या बाजूला बसला, आपला समजवतोय, हे खूप मोठं काम आहे आणि ते तू करतोस यार. त्यामुळे हे असे अवॉर्ड छान, जरा काही दिवसांनी असे घड्या पडणारे अवॉर्ड, एवढे अवॉर्ड मिळतील यार.
थँक्यू सिद्धू. मोर विथ सिद्धार्थ जाधव इन जस्ट अ बिट. मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम. बज जाते रहो.